आकाशवाणी नागपूर समृद्धी शेणमारे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भ्रष्टाचार गुन्हेगारी आणि दहशतवादाच्या विरोधात सरकारनं शून्य सहिष्णुता धोरण स्वीकारलं असल्याचं गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन. खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्याच्या मागणीचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडून पुनरुच्चार. लाखो भीम अनुयायांच्या उपस्थितीत चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर 69व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याचं आयोजन आणि राष्ट्रकुल क्रीडा मंडळातर्फे 2030च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी यजमान शहर म्हणून अहमदाबादची शिफारस. आता सविस्तर बातम्या. देशातल्या सर्व गुन्हेगारांना कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी मजबूत यंत्रणा विकसित केली जात असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. नवी दिल्लीत ते आज प्रत्यार्पण आव्हाने आणि रणनीती संबंधीच्या परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. भ्रष्टाचार गुन्हेगारी आणि दहशतवादाच्या विरोधात सरकारनं शून्य सहिष्णुता धोरण स्वीकारलं आहे याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
मोदी जी के नेतृत्व में एक मजबूत भारत सीमाओं की सुरक्षा के साथ साथ रूल ऑफ लॉ की मजबूती सुनिश्चित करने के लिए आगे बढ़ रहा है और आज ग्लोबल ऑपरेशन स्ट्रांग कोऑर्डिनेशन स्मार्ट डिप्लोमेसी ये तीनों का समन्वय एक दो दिन की कार्यशाला में हम सुनिश्चित करने जा रहे हैं. राष्ट्रीय सुरक्षा देश की आर्थिक समृद्धि और एक प्रकार से नीतिगत जटिलता से हमें मुक्ति पाने के लिए इस सम्मेलन में हुई चर्चाएं और सुझाए गए उपाय बहुत लाभप्रद हो गए.
सरकारनं 2018 फरार आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार देणारा फरार आर्थिक गुन्हेगार कायदा आणला होता. हा कायदा लागू झाल्यानंतर पुढच्या 4 वर्षात 2 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा अधिक रक्कम वसूल करण्यात आली आहे. मनी लॉन्ड्रिंग कायदेही मजबूत करण्यात आले असून त्यामुळे 2014 ते 2023 या दरम्यान 12 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता जप्त करण्यात आल्याचं शहा यावेळी म्हणाले. सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं 2 दिवसांची ही परिषद आयोजित केली आहे. या परिषदेत विविध केंद्रीय आणि राज्य पोलीस दलाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सहभागी झाले आहेत. पुण्यात आज सिम्बायोसिस कौशल्य विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत पार पडला. संरक्षण आणि अंतराळ तंत्रज्ञान शाळेचं उद्घाटनही यावेळी करण्यात आलं. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO इथं सिंह यांच्या उपस्थितीत एक महत्वाची बैठक होणार आहे. त्यानंतर ते नाशिकला रवाना होतील. नाशिकमध्ये स्वदेशी बनावटीच्या तेजस MK-1A या लढाऊ विमानाच्या उत्पादनाच्या 3रा टप्प्याचं उद्घाटन तसंच ओझर मिनी स्मार्ट टाउनशिपचं उद्घाटनही राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. खासगी क्षेत्रातही मागास वर्गाला आरक्षण मिळायला हवं अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांडली. आज सायंकाळी चंद्रपूर इथं होणाऱ्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी ते नागपुरात आले असता प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
आमच्या पक्षाची मागणी अशी आहे की कॉन्ट्रॅक्ट पद्धती बंद केली पाहिजे. कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमुळे एकाच माणसाला अनेक वर्ष तिथं काम करावं लागतं. त्याला परमानंटचा वर्गाचा फायदा मिळत नाही आहे. रेग्युलर वर्क ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट पद्धत असू नये. सुप्रीम कोर्टाचा ओपिनियन आहे. आणि आता सरकारी क्षेत्र सातत्यानं प्रायव्हेट होत आहे. गाडवाडू उपाय अनेक उद्योग प्रायव्हेट होत आहे. त्यामुळे आमच्या पक्षाची मागणी असं आहे की प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिझर्वेशन दिलं पाहिजे. आणि
8 मार्च 2026 रोजी RPIचे राष्ट्रीय अधिवेशन नागपुरात होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांत महायुतीच जिंकेल असा विश्वास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज नागपूरच्या रविभवन इथं केंद्र सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. अतिवृष्टीमुळे विदर्भात झालेलं नुकसान तसंच महानगरपालिकेतील पदभरती याबाबत देखील आढावा घेतला. विदर्भातील 3,34,000 हेक्टर कृषी जमिनीचं नुकसान झालं आहे. 300 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचा प्रस्ताव नागपूर विभागीय आयुक्तांनी राज्य शासनाकडे पाठवला असून त्यातील 37 कोटी प्राप्त झाले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ते प्राधान्यानं उपलब्ध करून द्यावं असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे दिले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीसंदर्भात आयोगाच्या कार्यालयात आज वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. राज्यातील समृद्ध सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी राज्य सरकारकडून मोठा उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्यातील 500 मंदिरे, 60 राज्य संरक्षित किल्ले आणि 1812 अर्थात जलस्रोत यांच्या संवर्धनासाठी बृहद आराखडा तयार करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिल्या आहेत. त्या बृहद आराखड्यामध्ये त्यांचं जतन, संवर्धन आणि यापुढे पर्यटक फुटफॉल वाढवणं याचा समावेश असेल. मैत्रीच्या सोबतीनं पुरातत्व विभाग यात नोडल एजन्सी म्हणून काम करेल.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. गौतम बुद्धाचा धम्म संदेश आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा ठेवा आत्मसात करण्यासाठी राज्यासह देश परदेशातील लाखो बौद्ध अनुयायी आज चंद्रपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर 69व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्यासाठी जमले आहेत. दरवर्षी 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी हा 2 दिवसीय सोहळा चंद्रपूर इथल्या दीक्षाभूमीवर साजरा केला जातो. यातील पहिल्या दिवशी अनुप्रवर्तन सोहळ्याचं विधिवत उद्घाटन झालं तर दुसऱ्या दिवशी अर्थात आज मुख्य सोहळा मिरवणूक, परिसंवाद, सामूहिक बुद्ध वंदना, भीमगीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्यासाठी लाखो भाविक दीक्षाभूमी इथं दाखल झाले आहेत. राज्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षण देण्यासाठी उद्योगांनी सीएसआर अर्थात सामाजिक उत्तरदायित्व निधीचा वापर शाळांच्या गरजेनुसार करावा असं आवाहन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केलं. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या कार्यालयात विविध उद्योगांच्या सीएसआर प्रमुखांसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. शाळांमध्ये शिक्षकांबरोबरच स्वच्छतागृहे, पिण्याचं शुद्ध पाणी, प्रयोगशाळा आणि इमारती यासारख्या सुविधा गरज आहे. विद्यांजली पोर्टलवर शाळांच्या आवश्यकतांची माहिती उपलब्ध असून उद्योगांनी त्याचा आधार घेऊन आपलं योगदान द्यावं असं आवाहन भुसे यांनी केलं. दिवाळी सणानिमित्त राज्यभरातील नागरिक मोठ्या प्रमाणात गावी येत जात असल्यानं खासगी प्रवासी बसेसची मागणी वाढली आहे. त्यामुळे काही खासगी बसचालकांकडून मनमानी भाडेवाढ आकारण्याची शक्यता आहे. प्रवाशांची लुबाडणूक होऊ नये यासाठी राज्य शासनानं 27 एप्रिल 2018 रोजी जारी निर्णयानुसार खासगी कंत्राटी प्रवाशी वाहनांचे कमाल भाडेदर निश्चित केले आहेत. यानुसार राज्य मार्ग परिवहन महामंडळ गाड्यांच्या प्रति किलोमीटर भाडेदराच्या 50% जास्त दर खासगी बस आकारू शकत नाहीत. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा कार्यकारी मंडळानं 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी यजमान शहर म्हणून भारताच्या अहमदाबादची शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे असं राष्ट्रकुल क्रीडा मंडळानं म्हटलं आहे. 2026 ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून काढून टाकलेले सर्व खेळ 2030 समाविष्ट केले जातील. यामध्ये नेमबाजी, कुस्ती, बॅडमिंटन, हॉकी, तिरंदाजी, कबड्डी आणि खो खो यांचा समावेश असेल. अकोला जिल्ह्यात मिशन उडान अंतर्गत महिला आणि बालक सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या अनुषंगानं अकोला पोलिसांच्या SJPU पथक आणि पोलीस काका पोलीस दीदी यांची कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेला जिल्हा बाल कल्याण समिती सदस्या प्रांजली जयस्वाल यांनी मार्गदर्शन केलं. त्यांनी बालकांसोबत संवाद साधताना बालस्नेही दृष्टिकोन ठेवण्याचं आणि तपासादरम्यान येणाऱ्या अडचणींवर योग्य पद्धतीनं मात करण्याचं यावेळी सांगितलं. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह कडून दर कपातीची अपेक्षा, जागतिक बाजारातलं सकारात्मक वातावरण यामुळे सलग दुसऱ्या दिवशी देशातल्या शेअर बाजारात जोरदार तेजी आहे. सकाळपासून असलेली तेजी दुपारपर्यंत आणखी वाढत गेली. बँका, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, ग्राहकोपयोगी वस्तू निर्माण करणाऱ्या कंपन्यांचे समभाग आज तेजीत आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि दहशतवादाच्या विरोधात सरकारनं शून्य सहिष्णुता धोरण स्वीकारलं असल्याचं गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन. खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्याच्या मागणीचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडून पुनरुच्चार. लाखो भीम अनुयायांच्या उपस्थितीत चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर 69व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याचं आयोजन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.